कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानन्द गोविन्दम् मागच्या वेळेला आपण पाहिलं भगवंतांनी अघासुराचा वध केला, त्याला संसाराच्या बंधनातून सोडवलं. माता यशोदेनी आणि गोपींनी श्रीकृष्णावरचं संकट टळलं म्हणून श्रीकृष्णांची दृष्ट काढली. भगवान श्रीकृष्णांनी वासरांना आणि आपल्या सगळ्या गोप बांधवांना मित्रांना अघासुराच्या एकूण मृत्यूरूप अशा जबड्यातून वाचवलं. एकदा त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते असं झाले की हे यमुनेचं वाळवंट अत्यंत रमणीय आहे, इथली वाळू मऊ आणि स्वच्छ, आपल्याला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री इथं विद्यमान आहे. पहा, एका बाजूला रंगीबेरंगी कमळ पात्रात उमललेली आहेत, त्या कमळांच्या भोवती त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजारव करतायत. किनाऱ्यावर पक्षी अतिशय मधुर असा किलबिलाट करतायत आणि त्यांच्या प्रतिध्वनीनी एकूण हा सगळा प्रदेश भरून गेलेला आहे. हे वृक्ष देखील या स्थानाची एकूण शोभा वाढवत आहेत. भगवंत आपल्या मित्रांना म्हणाले, सख्यांना म्हणाले की आपण इथं भोजन करू, दिवस बराच वर आलेला आहे, आपण देखील भूकेने व्याकुळ झालेले आहोत. वासरांना पाणी पिऊन सावकाश यमुनेच्या किनाऱ्यावर चारा खात फिरू दे. सगळ्या मुलांनी भगवंतांची ही आज्ञा समजून वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर चरण्यासाठी म्हणून सोडून दिला आणि आपल्या आपल्या शिदोऱ्या उघडून भगवंतांच्या बरोबर मोठ्या आनंदाने सर्वजण जेवायला बसले. कवळ्यांच्या मुलांनी भगवान श्रीकृष्णांच्या चारही बाजूनी पुष्कळशा गोलाकार पंक्ती बसवल्या. सगळेजण श्रीकृष्णांकडे तोंड करून बसलेले होते. सर्वांच्या डोळ्यातून सहभोजनाचा एक आनंद व्यक्त होत होता. कोणी जून पानं, कोणी कवळी पानं, कोणी साली, कोणी दगड यांची पात्र बनवलेली होती आणि ते एकत्रितरित्या भोजन करू लागले. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळे सवंगडी एकमेकांना आपल्या आपल्या पदार्थाची चव दाखवत असत. तसंच एका पदार्थामध्ये दुसरा पदार्थ मिसळत असत आणि या काल्याची देखील स्वतंत्र चव पाहत असत. एकमेकांना हसत हसवत ते भोजन करत होते. भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला आपली मुरली कमरेच्या शेल्यामध्ये खोचलेली होती. तसंच एक वाजवण्याचं शिंग आणि वेताची काठी डाव्या बगलेत धरलेली होती. हातामध्ये सुंदर दही भाताचा घास होता. खाण्याची फळं होती. सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाने ते सर्वांना आनंद निर्माण करत हसवत मोठ्या मौजेमध्ये जेवत होते. भोक्तारं यज्ञ तपसाम असं भगवद्गीतेमध्ये म्हणणारे सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांचा महान ईश्वर असा मी यज्ञ आणि तपांचा भोक्ता असतो असं म्हणणारे आज आपल्या मित्रांबरोबर बाललीला करत भोजन करत होते. एकूण स्वर्गातल्या देवांनी देखील मोठ्या आनंदाने कौतुकाने हे भोजन देखील पाहावं अशी परिस्थिती होती. भोजन झाल्यावर भगवंतांनी आपली बासरी काढली आणि अतिशय मधुर असे बासरीचे सुवर सगळीकडे निनादू लागले. ती बासरी ऐकत असताना सर्व गोप मित्र अतिशय प्रसन्न अतिशय आनंदरूप असे होऊन गेले. त्यांच्या हर्ष आणि उल्हासाला सीमा राहिली नाही. सर्वजण अतिशय तन्मय होऊन त्या बासरीच्या नादामध्ये आपल्या स्वतःला विसरून गेलेले होते. जणू स्वर्गामधून देव देखील हा बासरीचा मधुर असा आवाज ऐकत होते. या अतिशय मधुर वास्तविक स्वरांनी त्या लीलांचं वर्णन आहे. आज तागायत आपल्या देशात केलं जात. एका हिंदी कवींनी त्याच केलेलं वर्णन आता आपण ऐकणार आहोत. छोटे छोटे प्यारे प्यारे श्याम यांच्या स्मृतीमध्ये आपण हजारो वर्ष खरोखरच अतिशय रमून राहिलेले आहोत. संतांनी देखील या मुरलीच्या वादनाचं असंच गोड वर्णन केलेलं आहे. या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लागले. आपण ऐकूया.
Thank you. गगनी मधुर सुरानी त्रिभुवन भुलये मधुर सुरानी त्रिभुवन भुलये त्रिभुवन भुलये त्रिभुवन भुलये यामिनी कौतुक वेणे गोकुलारम अगर सुभाषुदी पावन धारी तनु मुरली पावन धारी तनु मुरली भाग्यवती मुरली बोले भाग्यवती
भगवंतांच्या या मुरली वादनाच्या वेळामध्ये सगळे गोप तन्मय होऊन गेले आणि बघता बघता त्यांनी चरण्यासाठी सोडलेली वासर हिरव्यागार गवाच्या लोभानी जंगलात लांब वर निघून गेली. गोपाळांचं जेव्हा तिकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांना काळजी वाटायला लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की तुम्ही जेवण थांबू नका, मी वासरांना इथं घेऊन येतो. आणि बासरी वादनाच्या दरम्यान सगळे जेवण करणारे त्यांचे जे गोप मित्र होते त्यांना तिथंच माग सोडून आपला घास देखील आपल्या हातात घेऊनच भगवान श्रीकृष्ण सर्व ठिकाणी वासरांना शोधत फिरू लागले. पहाड, दऱ्या, कुंज, गुहा. पण असं झालेलं होतं की ही लीला पाहण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव आधीच आकाशात येऊन राहिलेले होते आणि भगवंतांच्या प्रभावाने आघासुराचा जो मोक्ष झालेला होता ते पाहून त्यांना खूप आश्चर्यही वाटलेलं होतं. एखादा मनुष्य बालक लीलेनी भगवंतांचा आणखी एखादा मनोहर महिमा दाखवेल असा विचार करून त्यांनी वासरांना आणि श्रीकृष्ण इकडे निघून गेल्यानंतर गोपालांना दुसरीकडेच घेऊन ठेवलं आणि त्या अंतर्धान पावले. वासर न सापडल्यामुळे हतबुद्ध झालेले भगवान श्रीकृष्ण वाळवंटामध्ये जेव्हा परत येतात तेव्हा त्यांनी पाहिलं की गोपाल देखील जागेवर नाहीत. तेव्हा त्यांनी परत एकदा वासरांना आणि गोपालांना सर्व ठिकाणी शोधलं. श्रीकृष्णांनी असं टाळलं की ही निश्चितच ब्रह्मदेवाची करणी आहे. आता वृंदावनामध्ये परत गेल्यावर आपल्या आपल्या मुलांना पाहणाऱ्या उत्सुक असणाऱ्या अशा गोपालांना गोपालांच्या पित्यांना मुलं कुठं गेली म्हणून काय सांगणार हा प्रश्न निर्माण झाला. तसंच वासर कुठं गेली याच्याबद्दल काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा भगवंतांनी स्वतःच वासर आणि गोपाल अशी रूप धारण केली आणि ती बालक आणि वासर संख्येने जितकी होती अगदी नेमके आणि तसेच आणि त्याच रूपांमध्ये सर्व स्वरूप असणारे मुळात अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. आणि त्यांच्याबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळत खेळत त्यांनी ब्रजामध्ये प्रवेश केला. ज्या गोपाळांची जी वासरं होती त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणाने घेऊन जाऊन त्या वासरांना त्यांनी त्याच्या जोड्यात बांधलं आणि त्या त्या बालकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः गेले. बासरीची ताल ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या की भगवंत आणि सर्व गोपाळ बरोबर आलेले असणार. गोपाळ बनलेल्या परब्रह्म श्रीकृष्णांना त्यांनी आपली स्वतःची मुलं समजून आपल्या हाताने उचलून घेऊन आपल्या हृदयाशी घट्ट धरलं आणि अशा प्रकारे रोज संध्याकाळी श्रीकृष्ण त्या सगळ्या गोपाळांना आणि वासरांना घेऊन वनातून परत येत असत. आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदी करत असत. गाई सुद्धा धावत धावत गोठ्यात येत त्यांचा हंबरणं ऐकून त्यांची वासरही धावत त्यांच्याकडे जात. वासरांना वारंवार जिभेने चाटून त्यांना दुग्धपान करत असत. या गाई आणि गौरांनी त्यांचं जे मातृत्व होतं ते पहिल्याप्रमाणेच त्यांच्याजवळ होतं. मात्र आपल्या पुत्रांपेक्षा अधिक प्रेम या पुत्रांवर नव्या पुत्रांवर आपलं निर्माण झालेलं आहे अशी भावना त्यांना वाटायला लागली. भगवान सुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत इतकी रूप धारण करून देखील. परंतु भगवंतांच्या ठिकाणी मात्र मुलांसारखा मोहाचा असा भाव नव्हता. आपल्या मुलांबद्दलचे ब्रजवासियांचं हे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळूहळू खूपच वाढत गेलं. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष श्रीकृष्णांबद्दल जसं सर्व ब्रजवासियांना असीम प्रेम वाटत होत तसं प्रेम आता सर्वच मुलांबद्दल आणि वासरांबद्दल ब्रजवासियांना निर्माण झालं. जेव्हा या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी 5-6 दिवस शिल्लक होते तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह नेहमीप्रमाणे आणि आपल्या सर्व मित्रांसह वासर चारत वनामध्ये गेले. बलरामांनी थोडस ज्ञानदृष्टीने त्या दिवशी पाहिल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की ही सगळी वासर आणि गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण आहेत. तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले की हे गोपाळ देव नाहीत आणि वासर ऋषी नाहीत. या वेगळ्या वेगळ्या रूपांचा आश्रय घेऊन आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात. आपण एकटेच अशा प्रकारे वेगळे वेगळेपणाने का दिसत आहात? तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवांनी केलेली किमया बलरामांना सांगितली. तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून ब्रजामध्ये परत आले. त्यांचं परत जाणं ब्रह्मलोकामध्ये आणि तिथून ब्रजामध्ये परत येणं याचा ब्रह्मलोकाच्या कालमानाप्रमाणे फक्त काही क्षण झालेले होते, थोडा काळ झालेला होता. पण तेवढ्या काळामध्ये इथं मात्र एक वर्षभर उलटून गेलेलं होत. त्यांनी पाहिलं की भगवान श्रीकृष्ण गोपाल आणि वासरांबरोबर एक वर्षापूर्वीप्रमाणेच क्रीडा करत आहेत. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की मी सगळे गोपाळ आणि वासर ही दुसऱ्या बाजूला नेऊन झोपून ठेवलेली असताना हे परत त्यांच्यामध्येच कसा खेळ करतायत. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी ज्या गोपाळ आणि वासरांना मायेने मोहित करून झोपून ठेवलेलं होतं शिक्षक हे दुसरे बालक आणि वासर एक वर्षापासून भगवंतांबरोबर खेळत आहेत. ब्रह्मदेवांनी पुष्कळ विचार केला पण दोन ठिकाणी असलेल्या गोपाळ आणि वासरांमध्ये खरे आणि कृत्रिम कोण हे त्यांना समजेनासं झालं. तेवढ्याच ब्रह्मदेवांना सर्व गोपाळ आणि वासर श्रीकृष्णांच्या रूपामध्ये दिसायला लागले. सर्व श्यामवर्ण पितांबरधारी शंख चक्र गदा पद्म यांनी युक्त चार हात असलेले मस्तकावर मुकुट कानांमध्ये कुंडल कंठांमध्ये मोत्याचे हार वनमाळा धारण केलेले तेवढे कृष्ण त्यांना दिसायला लागले. त्यांनी पाहिलं की त्या सर्वांच्या वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह बाहूंमध्ये बाजूबंद मनगटांमध्ये शंखाकार रत्नजरी कळी पायांमध्ये नुपूर कळी कमरेला करदोटे बोटांमध्ये आंब्या सर्वांच्या एक सारख्या त्यांनी त्यांना आपाद मस्तक न्याहाळलं. अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा जशाच्या तशा सर्वांच्या गळ्यामध्ये विराजमान होत्या. सर्वांचं हास्य चांदण्यांप्रमाणे अतिशय उज्ज्वल आणि श्रीकृष्णांसारख्याच लालसर कडा असलेल्या नेत्रांच्या कटाक्षाने ते सर्व पाहत होते. ब्रह्मदेवांनी पाहिलं की त्यांच्या प्रकाशाने सर्व चराचर जग प्रकाशित होत. त्या परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णांची ही सर्व रूप आहेत. ब्रह्मदेव ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांचा सगळा तर्क थांबून गेला. जे स्वतः स्वयंप्रकाश आनंद स्वरूपाने मायेच्या पलीकडचे त्या भगवंतांचं दिव्य स्वरूप सर्वत्र पसरलेलं पाहून खरं म्हणजे सरस्वती पती असणारे ब्रह्मदेव हे काय घडत आहे हे न समजल्यामुळे दिमूळ झाले. श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांची ही स्थिती पाहून मायेचा पडदा हटवला त्यामुळे ब्रह्मदेवांना परत एकदा बाह्य ज्ञान झालं. नंतर ते चारही दिशांना पाहू लागले तेव्हा पूर्वीप्रमाणे सर्व दिशा समोर असलेले सर्वांना सारखे प्रिय असणार वनराईने व्यापलेलं वृंदावन पाहताना ब्रह्मदेवांना दिसले की अद्वितीय परब्रह्म गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करतो आहे. जगतामध्ये एकमेवा द्वितीय असणारे असे असूनही त्यांना अनेक मित्र आहेत. अनंत स्वरूप असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत. अगाध ज्ञान असून देखील आपल्या हातात घास घेऊन पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना वासरांमध्ये शोधत आहेत. ब्रह्मदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून आपल्या सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या शरीराने भगवान श्रीकृष्णांना जमिनीवरच दंडवत घातला. नंतर ते उठले आपल्या डोळ्यातले अश्रू त्यांनी पुसले भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले. थरथर कापू लागले. दोन्ही हात जोडून अतिशय नम्रतेने एकाग्रतेने सद्गती वाणीने ब्रह्मदेव भगवंतांची स्तुती करू लागले.
नासाग्रे वरमौतिकम् कृतरेणुकरेकङ्करम् सर्वाङ्गे हरिचन्दनम् सुललितम् कण्ठेषु मुक्तावली गोपत्री परिवेशितो विजयते गोपालचूडामणि
मेघाप्रमाणे शामल आहे. त्यावर विजेप्रमाणे झगमगणारा पितांबर शोभून दिसतो आहे. गुंजांची कर्णभूषण आणि मोर पंखांचा मुकुट यामुळे आपलं मुख सुंदर दिसत आहे. आपल्या वक्षस्थळावर वनमाळा रुळत आहेत. हातामध्ये घास बदले रेताची काठी शिंग कमरेला खोचलेली बासरी मोठी सुरेख दिसते आहे. गोपाल बालक असलेल्या आपले चरण सुकुमार असे आहेत. मी आपल्याला नमस्कार करतो. जे ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपल्या ठिकाणीच राहून संतांनी वर्णन केलेल्या आपल्या कथांचं शरीराने वाणीने मनाने विनम्रपणाने सेवन करतात किंबहुना आपलं हे जीवन हेच खरं जीवन असं जे मानतात त्यांनी त्रैलोक्यामध्ये अजिंक्य असणाऱ्या अशा आपल्याला जवळपास जिंकल्यासारखं असत. कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे केवळ ज्ञान प्राप्तीसाठी श्रम करतात त्यांच्या वाट्याला केवळ क्लेशच क्लेश येतात. आपल्या निर्गुण स्वरूपाचा महिमा शुद्ध अंतःकरण असलेलेच केवळ जाणू शकतात. रजोगुणापासून उत्पन्न झाल्यामुळं मी आपल्याला ओळखलं नाही म्हणून मी मला स्वतःलाच जगताचा स्वामी समजत होतो. खरं म्हणजे ज्यांच्यापासून माझा जन्म झाला असे नारायण आपण आहात. आपण एकमेव सत्य आहात. आपण सर्वांचे आत्मे आहात. आपणच पुराण पुरुष स्वयंप्रकाश अनंत आद्य असे आहात. नंद आणि सर्व ब्रजवासी गो धन्य आहेत. याच कारण म्हणजे परमानंद स्वरूप सनातन ब्रह्म त्यांचे संबंधी म्हणून तुमच्या रूपाने वास करत आहेत. या ब्रजभूमीतील कोणत्याही वनामध्ये विशेष करून गोकुळामध्ये पण कोणत्याही योनीमध्ये माझा जन्म झाला तरी मी भाग्यवान समजेल. सर्व जगत निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवान श्री कृष्णांची स्तुती केली. नंतर तीन वेळेला प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि नंतर ते आपल्या इष्टस्थानी गेले. भगवान श्री कृष्णांनी ब्रह्मदेवांचा निरोप घेतला आणि पूर्वीच्या जागी असलेल्या वासरांना घेऊन ठिकाणी वासरांना घेऊन ते जिथे आपल्या मित्रांना सोडलेलं होत त्या वाळवंटामध्ये आले. आपलं जीवन सर्वस्व असणाऱ्या श्री कृष्णांच्या वियोगामध्ये एक वर्ष निघून गेलेलं होत पण त्या मुलांना देखील ब्रह्मदेव त्यांना घेऊन गेलेले असल्यामुळे ब्रह्म लोकात या नियमाप्रमाणे अर्ध्या क्षणासाठीच ती वेळ वाढली. हसत हसत भगवंतांनी मुलांबरोबर जेवण पूर्ण केलं. अधासुराला मारलेल्या अजगराचं तातड दाखवून ते वनातून परत व्रजामध्ये आले. तेव्हा त्यांच्या मस्तकावर मोर पिसांचा मुकुट, गळ्यात फुलांचा माळा, रंगीत धातूंनी शरीरावर चित्र काढलेली, उच्च शरवानी बासरी वाजवणारे, मोठा आनंदोत्सव साजरा करीत असे ते करत आले. गोपाळ त्यांच्या पाठोपाठ चालत त्यांची लोकपावन कीर्ती गात होते. मधून मधून वासरांना हकारी गोपांनी व्रजामध्ये प्रवेश केला. त्या सर्वांना पाहताच गोपींच्या डोळ्यात आनंद मावेला झाला. त्या दिवशी मुलांनी व्रजामध्ये जाऊन सांगितलं की आज या यशोदा नंदनानी एक मोठा अजगर मारला आणि त्याच्या सावलीतून आम्हाला सोडवलं. पर परीक्षिताने शुकाचार्यांना प्रश्न विचारला की श्रीकृष्ण स्वतःचा पुत्र नसून देखील इतर गोपियांचं त्याच्यावर इतकं प्रेम कसं होत, त्याच्यावर शुकाचार्यांनी उत्तर दिलं की जगातील सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात आणि आत्म्यासाठी सर्व चराचर जगावर देखील प्रेम करतात. श्री कृष्ण हे सर्व आत्म्यांचा आत्मा आहेत, म्हणून आपल्या स्वतःचे पुत्र नसून देखील गोप गोपींचं श्रीकृष्णांवर सर्वाधिक प्रेम आहे. त्यानंतर यथावकाश बलराम आणि श्रीकृष्ण यांनी 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. असेच ते मित्रांसह गाई चारी वृंदावनात जात. हे जे वन होत ते गुव्यांच्या चाऱ्याने भरलेलं, फुलांनी फळांनी लगडलेलं, या वनामध्ये पुढे गाई आणि त्यांच्या मागे बासरी वाजवी श्यामसुंदर, त्यांच्या मागे बलराम आणि त्या पाठोपाठ श्री कृष्णांच्या यशाचं गायन करणारे गोपाळ असे सर्वजण जात असत. तिथं भ्रमर मधुर असा गुंजारा उकळीत असत, कुठं हरणांचे कळण होते, कुठं पक्षी किलबिलाट करीत असत, कुठं कुठं पवित्र महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे अशी स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवर होती. त्या सरोवरातल्या कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा त्या सर्व ठिकाणी वाहत असे. ती रमणीयता पाहून भगवंतांनी तिथंच विहार करावा असं ठरवलं.
Yeah.
सुंदर वृंदावनामध्ये संचार करत असताना भगवान श्री कृष्ण अतिशय आनंदी असे झाले. आपल्या सवंगड्यांसह गोवर्धन पर्वतावर यमुना नदीच्या तीरावर गायींना चारत ते रममाण होऊन गेले. सगळे गोपाळ ज्यांचं चरित्र गात आहेत असे वनमाला धारण केलेले श्री कृष्ण बलरामांसह धुंद भ्रमरांच्या गुणगुणण्यामध्ये आपला स्वर मिळवून मधुर संगीत गात असत. कधी कधी श्री कृष्ण राजहंसाच्या पूजनाचं अनुकरण करून सर्वांना हसवत असत, तर कधी नाचणाऱ्या मोरांपेक्षा अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवत असत. कधी मेघाप्रमाणे गंभीर वाणीनी दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलवत, कधी चकोर क्रौंच सगवा भारद्वाज मोर या पक्ष्यांचा आवाज काढत, तर कधी वाघ सिंहांची गर्जना काढत. कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडत, तेव्हा श्री कृष्ण स्वतः त्यांच्या पायांपाशी बसून त्यांचे पाय चेपून देऊन त्यांचा थकवा दूर करत. कधी कधी स्वतः श्री कृष्ण कुस्ती खेळता खेळता थकून एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालवीच्या शैलीत आपल्या एखाद्या मित्राच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडत असत. त्यावेळेला काही पुण्यवान मित्र त्यांचे पाय चेपून देत असत तर काही त्यांना पंख्याने वाहना घालत असत. आपलं हृदय प्रेमाने उचंबळून येईल अशा वेळेला गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णांच्या लीलांना अनुरूप अशी मनोहर गीत गात असत. बलराम कृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्र आणि सुबल स्तोक कृष्ण असे अजून काही मित्र एकदा त्यांना प्रेमाने म्हणाले की हे पराक्रमी बलरामा, दुष्टांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्ण, इथून थोड्याच अंतरावर ताड वृक्षांनी भरलेलं एक मोठं वन आहे. तिथं ताडाची पुष्कळ फळं खाली पडतात. ती फळं सुगंधित असतात, गोड असतात, परंतु धेनुक नावाचा एक दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही. गाढवाच्या रूपात तो येतो आणि ही पुष्कळचे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रूपात तिथं राहतात. आणि हे दैत्य कोणालाही ती फळं खाऊ देत नाही. त्या फळांच्या सुगंधाने आमचं मन मोहित झालेलं आहे. आपली इच्छा असेल तर आपण तिथं जाऊया, ती फळं मिळावी अशी आमची फार इच्छा आहे. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांची इच्छा पुरवण्यासाठी त्यांच्या बरोबर तालवनाकडे गेले. बलरामांनी आपल्या दोन्ही हातांनी ताडाची झाडं गदा गदा हलवून त्या झाडावरची फळं खाली पाडली. जेव्हा त्या फळांचा पडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्या गाढवरूपी दैत्याने तिथं धावत येऊन बलरामांवर हल्ला केला. आपल्या मागच्या पायांनी त्याच्या छातीवर लाथा मारून किंकाळत तो बाजूला सरला. परत एकदा जेव्हा तो किंकाळत लाथा मारण्यासाठी बलरामांकडे आला तेव्हा बलरामांनी आपल्या एकाच हाताने त्याचे दोन्ही पाय धरले, त्याला आकाशात गरगर फिरवून एका ताडाच्या झाडावर आपटलं. त्या ताडाचे प्राण निघून गेले. धेनुकासुराचे बांधव इतर जाधव धेनुकासूर मरून पडल्याचं पाहून आवेशाने तिथं आले आणि तुटून पडले. बलराम आणि श्रीकृष्णांनी अगदी सहज गत्या त्यांना ठार मारलं. ज्या दिवशी धेनुकासूर मेला त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातली ताडपत्र ताडफळ खाऊ लागले. जनावर स्वच्छंदपणाने चरायला त्या वनात जायला लागली. श्रीकृष्ण आपले ज्येष्ठ बंधू बलरामांसह ब्रजामध्ये आले. त्यावेळेला त्यांच्या कुराळ्या केसांवर गायींच्या खुरांनी उडालेली धूळ पसरलेली होती. मस्तकावर मोरपंखांचा मुकुट, केसांमध्ये जंगली रान फुलं घातलेली, त्यांचं पाहणं अतिशय आकर्षक, चेहऱ्यावर मधुर स्मितहास्य. ते बासरी वाजवत होते, त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ती गात होते. बासरीचा आवाज ऐकून गोपी एकाच वेळी घरातून बाहेर आल्या. कधीपासूनच त्यांचे डोळे श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर झालेले होते. भगवंतांनी देखील त्यांचं लज्जायुक्त हास्य आणि विनयुक्त नेत्र कटाक्ष पाहून त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला आणि ब्रजामध्ये प्रवेश केला.
Thank you.
केशव माधव जनार्दन
प्रेममय अशा सत्कारानंतर बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या घरी गेले. प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना तेल उटणं लावून स्नान घातलं, त्यामुळे त्यांचा दिवसभरातील खेळण्या फिरण्यांनी झालेला क्षीण नाहीसा झाला. नंतर त्यांना सुंदर कपडे घालून गंध लावून सुगंधी फुलांच्या माळा घातल्या. त्यानंतर दोघेही मातांनी वाढलेलं स्वादिष्ट अन्न जेवले. पाठोपाठ दहिवाळपणाने त्यांना थोपटून त्यांच्या आईने त्यांना सुंदर अंथरुणावर निजवलं. तेव्हा ते मोठ्या आरामात झोपी गेले.
बोलो नंद के लाल की।